द्वितीय सर्ग रावणाकडून विभीषणाचा धिक्कार। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, तिकडे लंकेमध्ये हनुमानाने देवतांना सुद्धा दुष्कर असणारे कर्म केले आहे हे पाहून रावणाने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावले आणि लज्जेने आपले मस्तक किंचित खाली वाकून तो त्याला म्हणाला, हनुमानाने केलेले सर्व कर्म तुम्ही पाहिलेले आहे, प्रवेश करणे सुद्धा अवघड आहे। अशा लंकेत प्रवेश करून जी दृष्टीस पडणे कठीण अशा सीतेला भेटून मंदोदरीचा पुत्र अक्ष आणि राक्षसवीर यांनाही ठार करून लंकेला संपूर्णपणे जाळून टाकून सागर ओलांडून आणि तुम्हा सर्वांना तुच्छ ठरवून तो हनुमान सुखरूप परत गेलाय। तुम्ही सर्वजण विचार करण्यात तरबेज आहात, तेव्हा आता यापुढे आपण काय करायचं हवे आणि जे केले असता माझे हित होईल त्या गोष्टीचा तुम्ही काळजीपूर्वक विचार करा। रावणाचे वचन ऐकल्यावर ते राक्षस मंत्री त्याला म्हणाले, महाराज, युद्धात सर्व लोकांना जिंकणाऱ्या तुम्हाला रामापासून कसली भीती आहे? तुमच्या इंद्रजित नामक पुत्राने इंद्राला सुद्धा बांधून आपल्या राजधानीच्या नगरात टाकले होते आणि तुम्ही स्वतः कुबेराला जिंकून त्याचे पुष्पक विमान आणून त्याचा उपभोग घेत आहात। हे प्रभो, तुम्ही यमाला जिंकले आहे, त्यामुळे कालदंडाची भीती सुद्धा तुम्हाला नाही। तसेच केवळ हुंकार टाकून तुम्ही वरुणाला तसेच इतर सर्व राक्षसांना जिंकले आहे। मय या महाअसुराने तुम्हाला भिवून स्वतःच तुम्हाला आपली कन्या दिली आणि तो अद्यापही तुम्हाला वश होऊन राहिलाय, मग अन्य महान असुरांचे ते काय? हनुमानाने जो काही आपल्याला त्रास दिला तो केवळ आपण त्याची उपेक्षा केल्यामुळे। हा तर साधा वानर आहे, त्याला आमचा पराक्रम दाखवून काय उपयोग? असा विचार करून आम्ही त्याची उपेक्षा केली होती, नाहीतर तो आमची अवज्ञा कशी काय करू शकला असता? आम्ही निष्काळजी राहिलो तेव्हा आम्हाला हनुमंताने फसवले, त्याला काय महत्व द्यायचे? तो असे काही करील हे आम्हा सर्वांना कळले असते तर तो जिवंतपणे कसा राहू शकला असता? मी आम्हाला आज्ञा करा, संपूर्ण जग वानर रहित आणि मानव रहित करून आम्ही सर्वजण परत येऊ, अथवा आम्हापैकी कोणाही एकाकडे हे कार्य सोपवा। त्यावेळी राक्षसराज रावणाला कुंभकर्ण म्हणाला, अरे रावणा, जे कार्य तू सुरू केले आहेस ते केवळ तुझ्या नाशालाच कारणीभूत होणार आहे। सीतेला हरण करण्याच्या वेळी केवळ तुझे नशीब म्हणून महात्म्या रामाची दृष्टी तुझ्यावर पडली नाही। हे रावणा, जर त्यावेळी रामाने तुला पाहिले असते तर तू जिवंत परत आला नसतास। राम हा सामान्य मनुष्य नाही, तर तू साक्षात अविनाशी नारायण देव आहे। रामाची यशस्विनी पत्नी सीता ही साक्षात भगवती लक्ष्मी आहे। आम्हा राक्षसांचा नाश करण्यासाठीच तू त्या सुंदर स्त्रीला पळून आणलेस। ज्याप्रमाणे एखादा मोठा मासा विषाचा गोळा गिळतो आणि मळतो, त्याप्रमाणे तू जानकीला पळवून आणलेस तर आणखी काय होणार? जरी तू न कळत अनुचित कर्म केलायस तरी मी सर्व काही ठीक करीन। हे राजा, तू स्वस्थ राहा। कुंभकर्णाचे वचन ऐकल्यावर इंद्रजित म्हणाला, महाराज, मला आज्ञा द्या, लक्ष्मणासह राम सुग्रीव आणि सर्व वानर या सर्वांचा वध करून मी पुन्हा तुमच्याजवळ येईन। तितक्यात भगवत भक्तात अग्रगण्य बुद्धिमत्तामध्ये श्रेष्ठ असा विभीषण तेथे आला। श्रीरामांच्या पायाशी त्याच्या मनाची वृत्ती एकतान झाली होती। तो देवशत्रू रावणाला नमस्कार करून बसला। उन्मत्त अशा कुंभकर्ण इत्यादी दैत्यांकडे अतिशय आश्चर्याने पाहून आणि कामातून रावणाकडे दृष्टी टाकून सावध असणारा व निर्मळ बुद्धी असणारा तो विभीषण शांतपणे रावणाला म्हणाला, हे राजन, कुंभकर्ण, इंद्रजित, महापार्श्व, महोदर, निकुंभ, कुंभ तसाच अतिकाय यापैकी कोणीही युद्धामध्ये रामाच्या पुढे उभे राहण्यास समर्थ नाही। हे राजा, सीता नावाच्या महाग्रहाने तुला ग्रासले आहे, त्यातून तुझी सुटका होणार नाही, म्हणून त्या सीतेचा सत्कार करून आणि विपुल धन देऊन तू तिला रामाना परत देऊन सुखी हो। लंकेला व्यापून सर्व राक्षसांची मस्तके रामांच्या तीक्ष्ण बाणाने जोपर्यंत तोडली जात नाहीत तोपर्यंतच अरे रावणा, तू त्या रघुनायकाला ती जानकी परत करावीस हेच योग्य आहे। पर्वताप्रमाणे असणाऱ्या महाबलवान श्रेष्ठ सिंहासारख्या पराक्रमी नखेळ दारा यांनी युद्ध करणाऱ्या वानरांनी लंकेवर आक्रमण करून जोपर्यंत ती नष्ट करून टाकले नाही तोपर्यंत तू रघुत्तम श्रीरामांना सीता सत्वर परत देऊन टाक। तू असे केले नाही सर, अगदी देवदेवांनी सुद्धा तुझे रक्षण केले किंवा शंकराने रक्षण केले किंवा तू देवराज इंद्राच्या किंवा यमाच्या मांडीर जाऊन बसलास अथवा पाताळामध्ये जरी तू प्रवेश करून बसलास तरी तू श्रीरामांच्या हातून जिवंत सुटणार नाहीस. ज्याप्रमाणे मरायला टेकलेला माणूस औषध घेत नाही त्याप्रमाणे त्या दुष्ट रावणाने विभीषणाचे कल्याणकारक हितकारक आणि पवित्र असे म्हणणे मानले नाही. काळाकडून प्रेरणा मिळालेला तो दैत्य रावण नंतर विभीषणाला म्हणाला, पहा मी दिलेल्या भोगाने शरीर पुष्ट झालेला हा विभीषण माझ्याजवळ राहत असून सुद्धा तो माझ्या विरुद्ध आचरण करीत आहे. मित्र रूपाने हा माझा शत्रू झालाय यात संशय नाही. या नीच आणि कृतघ्न विभीषणाशी माझी संगत असणे योग्य नाही. प्राय असे दिसून येते की नातेवाईकच नातेवाईकांच्या नाशाची इच्छा करीत असतात. दुसऱ्या कोणी राक्षसाने जर अशा प्रकारचे एक वाक्य उच्चारले तर मी त्याला त्याच क्षणात ठार करीन, हे राक्षस कुळातील अधमा तुझा धिक्कार असो. अशा प्रकारे रावणाने कठोर वचन उच्चारल्यानंतर तो महाबळी विभीषण हातात गदा घेऊन त्या राजसभेतून एकदम वर उडाला आणि आपल्या चार मंत्र्यांसह आकाशात स्थिर होऊन आणि अतिशय क्रोधाने तो रावणाला म्हणाला, अरे रावणा तू स्वतःच्या नाशाप्रत जाऊ नकोस. तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगणाऱ्या त्या तू धिक्कार करीत आहेस. ठीक आहे, ज्येष्ठ भाऊ ह्या हा पित्या समान असतो म्हणून मी काही वाईट बोलत नाही. तुझा साक्षात का राघवांच्या रूपाने दशरथाच्या घरी जन्माला आलाय आणि महाशक्तिकाली सीता या नावाने जनकाची कन्या म्हणून जन्माला आली आहे. भूमीचा भार दूर करण्यासाठी ते दोघे येथे आले आहेत. त्या कालरूपी रामानेच प्रेरणा दिल्यामुळे तू माझे हितकारक वचन ऐकत नाहीस. श्रीराम हे साक्षात परमात्मा असून ते सर्वदा प्रकृतीच्या पलीकडे असतात. ते प्राण्यांच्या आत बाहेर सर्वत्र समरूपाने स्थित असतात. जरी ते मूलतः निर्मळ आहेत तरी नाम आणि रूप यांच्या भेदामुळे ते जणू नामरूपात्मक आहेत असे दिसतात. ज्याप्रमाणे अज्ञानी माणसांच्या दृष्टीने नाना प्रकारच्या वृक्षामध्ये असणारा एकच महान अग्नी हा त्या वृक्षाच्या आकार भेदाने भिन्न आहे असे वाटते, किंवा निर्मळ असणारा स्फटिक मणी हा नील पित इत्यादी प्रकारच्या वस्तूंच्या सानिध्याने त्या रंगाचा भासतो, त्याप्रमाणे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांच्या भेदामुळे आत्मा हा त्या कोशाच्या स्वरूपात आहे असे भासते. ते परमात्मा राम जरी नित्य मुक्त आहे तरी स्वतःच्या मायेच्या गुणामध्ये प्रतिबिंबित झाल्यावर ते काल प्रधान पुरुष आणि अव्यक्त अशा चार प्रकारचे होतात असे भासते. ते परमात्मा स्वतः जन्म रहित असूनही प्रधान म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्याद्वारा तो संपूर्ण जग निर्माण करतात. तसेच ते स्वतः अविनाशी असूनही काळाच्या रूपाने जगाचा संहार करतात. ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेमुळे काळरूपी ते भगवान रामांच्या रूपाने स्वतःच्या मायेसह तुझ्या वधासाठी येथे आले. ईश्वर हा सत्य संकल्प असतो तेव्हा ते आपली प्रतिज्ञा कशी बरे मोडतील. म्हणून श्रीराम हे तुला तुझे पुत्र सैन्य आणि वाहने यांच्या सकट ठार करतील. हे रावणा रामाकडून सर्व राक्षस कुळासह तुला ठार केलेले मी पाहू शकणार नाही म्हणून मी आताच राघवाकडे जात आहे. मी गेल्यावर तू सुखी होऊन पुष्कळ काळ भोगात रममाण होऊन आपल्या महालात राहा. अशा प्रकारे रावणाच्या बोलण्यामुळे आपल्या घरादाराचा त्याग करून विभीषण एका क्षणातच रामांच्या चरण कमळांची सेवा करण्याच्या इच्छेने प्रसन्न मनाने रामाकडे जाण्यास निघाला. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे द्वितीय सर्ग समाप्त.